नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देश प्रथम तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असावं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध भाषातील दर्जेदार साहित्याच्या अनुवादासाठी शासकीय अनुदानाची गरज, साहित्यिक राजन गवस यांच्याकडून व्यक्त. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करणार. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन सुरू. धाराशिव जिल्ह्यात प्रवासी वाहनाच्या अपघातात चौघांचा मृत्यू. आणि बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंध्र प्रदेशात पुट्टपर्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. व्यक्तिगत पातळीवर तसंच समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हज यात्रेशी निगडीत सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्रशेखर कुमार यांनी केले आहेत. ते आज मुंबईत हज परिषदेत बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परतल्यानंतरच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी तालिका अध्यक्षांच्या नेमणुक्या केल्या आहेत. यामध्ये खासदार रजनी पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबवण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांचंही सहकार्य यात मिळणार आहे. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. याबाबत बैठक न झाल्यास येत्या 11 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनावर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार तसंच नोबेल प्राप्त साहित्य लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं गेलं पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस यांनी व्यक्त केलं आहे. आज रत्नागिरी इथं मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे एक दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं, त्यात ते बोलत होते. सरकारचा निधी जगभरातलं तंत्रज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी खर्च व्हावा, तसंच सरकारनं मराठी भाषा सशक्त कराव्यात अशी अपेक्षाही गवस यांनी यावेळी व्यक्त केली. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या शाळा बसबद्दल माहिती आणि मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ते आज धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकात विद्यार्थ्यांशी बोलत होते. या अंतर्गत एसटीच्या 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना दिले जातील. विद्यार्थीही आपल्या समस्या या माध्यमातून मांडू शकतील असं सरनाईक म्हणाले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज मॉस्किटोज, इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, सूर्या बालकृष्णन यांचा दीपादिदी आणि देबांकर बोरगोहाईन यांचा सिकार आदी चित्रपट दाखवले जात आहेत. नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच 50 महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होत असून यामध्ये सिंगल दुगार यांच्या लोकमाता देवी अहिल्यादेवी या चित्रपटाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या एक्यम परिषदेत विविध देशांच्या सांस्कृतिक राजदूतांनी आज सकाळी बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला तसंच वेरूळ लेण्यांना भेट दिली. पैठणीसह हिमरू कारखान्यांना भेट देऊन त्यांनी या विणकामाची पाहणी केली. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1 अब्ज टन माल वाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात 19 नोव्हेंबरपर्यंत 1 अब्ज 2 कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वे मार्गाजवळ असलेल्या 30 पेक्षा अधिक गावातील नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान या कामात अडथळा येणार नाही आणि नागरिकांचं नुकसानही होणार नाही असा मार्ग काढण्यात येईल असं माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. रेल्वे विस्तारीकरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना कराड यांनी हे आश्वासन दिलं. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अनुदूर नजीक चिवरीपाटी इथं आज सकाळी क्रुझर गाडीचे टायर फुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव उळे इथले रहिवासी असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात लक्ष्यने चिनी तैपेईच्या चाऊ टियन चेनचा 17-21, 24-22, 21-16 असा पराभव केला. उद्या सकाळी होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यची जपानच्या युकी तनाका याच्यासोबत लढत होणार आहे. गुवाहाटी इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज प्रकाशाअभावी खेळ थांबला तेव्हा 82व्या षटकात 6-2 झाले आहेत. अमरावती इथं नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडळीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परिमंडळाच्या संघानं विविध क्रीडा प्रकारात 9 सुवर्ण तसंच 9 रौप्य पदकं पटकावली. पदक विजेत्या सर्वांचा प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तसंच डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासह शैक्षणिक तसंच संशोधनात्मक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचं हे अभिनव एकत्रीकरण दोन्ही संस्थांचे विद्यार्थी, संशोधक आणि अध्यापक वर्गांसाठी नव्या संधीचं दार उघडणारं ठरणार आहे. तिरुपती श्री साईनगर शिर्डी तिरुपती या विशेष रेल्वेगाडीला येत्या 30 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या काळात मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यात आज जळगाव इथं सर्वात कमी 11 अंश तर गोंदियात 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. अहिल्यानगर इथं 13.4, नाशिक इथं 13.8 अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच परभणी इथं 14 ते 14.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देश प्रथम तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असावं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध भाषातील दर्जेदार साहित्याच्या अनुवादासाठी शासकीय अनुदानाची गरज, साहित्यिक राजन गवस यांच्याकडून व्यक्त. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करणार. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन सुरू. धाराशिव जिल्ह्यात प्रवासी वाहनाच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. आणि बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.